राजाराम बापू पाटील आणि आजच्या या सत्कार समारंभ समितीचे अध्यक्ष वसंतराव दादा आणि बंधू भगिनी, मी काल संध्याकाळी इथं आल्यापासून अशा काही वातावरणात आहे आणि अशा काही मनस्थितीत आहे की त्या मनस्थितीचं आणि वातावरणाचं पुन्हा मी जर वर्णन करू लागलो तर पुन्हा महाजन जेवण आणखी एक मला व्याख्यान ऐकून घ्यावं लागेल. पण आहे ही खरी गोष्ट आहे, कारण एक प्रकारचं भारावलेलं मन, दबलेलं मन जसं म्हणतात तसं थोडस आहे. त्यांनी सांगितलेला सगळा बुद्धिवाद मला समजतं. तुळशीदासाने सांगितलेलं आणि महाजनांनी सांगितलं पण माझ्या मनापर्यंत अजून काही जाऊन ते घडत नाही. कारण मी सांगतो आपणाला, राजकारणामध्ये वादग्रस्त असणाऱ्या माणसानं आणि त्यातल्या त्यात राजसत्तेवरती असणाऱ्या माणसानं आपल्या संबंधी होणारी स्तुती ही भिंदोक चालून देण्यामध्ये फार धोके असतात. त्याचा धोक्याचा अनुभव महाजनीनच आला असं मला सांगितलं पाहिजे. माझ्या संबंधानं त्यांनी गेल्या रविवारी एक लेख लिहिला आणि त्यानंतर दररोज शिव्या घेणारी आकलेखना वाचायला लागलं. तर मी असं पाहतो की मी सांगितलं की मी शिव्या घेण्यात मोठा पटा होतोय, म्हणजे मला त्याचं काही नाही. मग मी माझी नाव जर अगदी सरळ करायचं असली तर शिव्या देणारी माणसं अवतीभोवती असली पाहिजे. मग काही नाही, फारशी धास्ती वाटत नाही, कारण मग मनुष्य आत्मनिरीक्षण करत असतो. म्हणून माझ्या आयुष्यातली गेली 3-4 वर्ष फार महत्वाचे आहेत. अतिशय काटेतोडपणाने मी पावलं टाकत होतो, विचार करत होतो, ज्यावर टाकत होतो तेव्हा डरत नव्हतो गोष्ट सगळ्या. स्तुतीमुळे एक प्रकारचा अभाव निर्माण होण्याचा संभव आहे. मी माणूस आहे, अगदी समजू नका की मी म्हणजे काहीतरी आपलं तुम्ही सांगितले सगळी स्तुती सुम्न वगैरे सगळी खरी आहे. तर मी सांगतो आपल्याला, मी शब्दांनी न फसणारा असा मनुष्य आहे, म्हणजे बडा माणूस नाही. त्याचबरोबर मी अहंकारी नाही असं माझा दावा आहे. तुम्ही सांगितलेले सगळे शब्द सगळी विशेषणं खरी आहे असं मानून चालत असेल तर माणसामध्ये दोन तऱ्हेचा स्वभाव असा, एक तो भोळा असला पाहिजे आणि तो खरं मानेल, किंवा अहंकारी तरी असला पाहिजे आपण म्हटलं सगळं खऱ्या असं मानणार असलं पाहिजे. माझा असा दावायची मी दोन्ही नाही, तर एवढं तर निदान आपल्या संबंधानं बोलायची हरकत नाही असं वाटतं. आणि म्हणून ते सगळं कारण आहे, कारण मला मी म्हणतोय मी घाबरतोय खरं कारण सांगतो, माझ्या संबंधाने नाही घाबरत, माझ्या संबंधाने मला घाबरण्यासाठी ते सांगतं मिळवायचं राहिलं असं मी तरी मानलेलं नाही. मला एका गोष्टीची चिंता आहे की अशा वेळी खूप माणसं चांगली बोलायला लागले म्हणजे उगीच आचरण नाही तिथे असूया निर्माण होतो, कारण अशी असूया निर्माण होतो आणि त्या असूयानं माझं नाही काही नुकसान. आज ज्या प्रवृत्तीचं शक्तीचं आणि सत्तेचंही थोडंसं मी प्रतिनिधित्व करतोय त्याला ग्रस्त राहून असं माझी माझ्यासाठी मला असं या माझ्या संबंधी कुणाच्या मनात असं निर्माण व्हावी आणि तिचं रक्षण करावं असा प्रयत्न करतोय माझ्या शक्तीनं माझ्या शरीरानं, त्याला कुठेतरी दोष लागेल. कारण मी सांगतो की शेवटी तुम्ही किती सांगितलं तर मी की परिपूर्ण पुरुष नाही, दोष आहेत माझ्यासाठी. तुम्हाला माहित नाही, मला माहितच सांगतो. तुम्ही कदाचित प्रेमानं पाहून दुर्लक्ष करत असाल किंवा माहीत असले तर व्यवहार म्हणून बोलत नसाल, दोन्ही शक्यता आहे. पण हे दोन्ही करण्यामध्ये आपला मोठेपणा आहे. पण माझ्यातले दोष जे आहेत त्या अपरिपूर्णता आहे याची मला स्वतःला फार जाणीव आहे. आणि म्हणून मी असा विचार करत असतो की यामुळे याला कुठे नाही शक्य लागतात, कारण की आम्ही बाजूला हटलं पाहिजे. आमच्यावरच्या सावल्या आणि आमच्यावरची लागणारी दृष्टी नवीन होणाऱ्या बाळाला लागू नये, जशी आईची चिंता असते तुला बहिणीची चिंता असते ती चिंता माझ्या मनाशी आहे. अजून जन्माला येणारं राज्य अनेक संकटाच्या सावल्यातून त्याला जायचं आहे. त्या काही त्याला सावल्या बाहेरच्या आहेत त्यांनी आतल्या सांगितलं त्याला त्याची नाही प्रवृत्तिका. याच्यातून त्या कामाचं प्रतिनिधित्व करणारी जी माणसं असतात त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या भावना त्यांच्यावरती येणारे असे विचार असं कुठे जातात कामा. यामुळे मी जो घाबरलो म्हणून सकाळी जो म्हटलं माझ्यासाठी नाही जाणवत असणार. मी घाबरणं हा शब्द माझ्या कोशातला बरेच दिवसापूर्वी पुसून टाकलेला अगदीच ती कुठल्याच गोष्टीला म्हणजे या गोष्टीला घाबरतो ना कारण माझ्या व्यक्तीपुरताही घाबरतो. माझ्यासारख्या माणसाचं काय होणार आहे. आपण खूप पुष्कळ म्हटलं की ते शिवाजी महाराजांचं निर्माण झाले आणि रांगोळ्यांचं निर्माण झाले खोट्या किल्ला आहेत. या खोट्या किल्ल्यामध्ये तुम्ही फसू नका आणि मला कृपा पण फसवू नका असं मला सांगणार. एकच शिवाजी होऊन गेले एकच टिळक होऊन गेले अनेक महाराष्ट्राचा इतिहास ज्यांनी घडला शिवाजी असं शक्या शक्याने पुन्हा निर्माण नाही करणार. ब्रिटिशांच्या सत्तेखाली दबलेल्या हिंदुस्थानला स्वराज्याचा जन्ममंत्र देणारे लोकमान्य टिळक एकदाच होऊन गेले. पुन्हा नाही होणार. पुन्हा नाही होणार असं म्हणण्याचं कारण पुन्हा हिंदुस्थान परतंत्र होणार नाहीये म्हणून मानतो. राजकारण करायला लागली मंडळी अशा असंख्य कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी. पूर्वी 200 वर्षाच्या इतिहासाची बीज टाकायचं काम रानाड्यानाने टिळकांना करावं लागलं. युगायुगांच्या हिंदुस्थानच्या राजकारणाचा पाया टाकायचं काम शिवाजींना करावं लागलं. आम्ही छोट्या छोट्या लढाई करणारी जी मंडळी होतो सैनिक अशा असंख्य सैनिक या सातारा जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यात आणि शेजा शिवारामध्ये वावरलेत आणि वाढलेत. त्यांच्यात सांगितलं मला जेव्हा सांगितलं दादाने बोलवलं त्या भावनेने मी आलो. मला नाही म्हणणं शक्य नव्हतं कारण मला तुम्ही गेल्या शेजार असं विचारलं होतं. दादांचं घर जर माझं नाही तर माझं घर आरमोठे बघा नसते. या दक्षिण सातारच्या त्या माळावरच्या गावात एका गरीब घरामध्ये माझा जन्म झाला. मला विसरत नाही असते आणि असे अनेक गरीब घरं अजून आहेत त्याची खंत आहे माझ्या मनात. आणि म्हणून आजपर्यंत यापूर्वी झालेल्या अनेक विचारवंतांनी जी तत्व सांगितली आहेत त्या तत्वांचे मणी कुठे माळेत गुंफायचं काम करायचं आहे. आणि ते गुंफायचं काम ज्या पिढीमध्ये आले त्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे एवढाच माझा दावा आहे. तिथे असंख्य घरं त्या असंख्य घरातून दबलेले असंख्य जीव आहे त्यांना प्रकाशात आणलं पाहिजे. ते काम आम्हाला करायचं आणि ते काम मला महाराष्ट्राला करायचं. आणि म्हणून मी आता ते मी फार गोड गोड भाषण केलं. फार गोड भाषण केलं की मराठी भाषेमध्ये घरगुती जिव्हाळ्याने कसं बोलावं तर आत्तापर्यंत सारखं बोलावं असं सांगायची हरकत नाही. त्याला सांगितलं त्यांनी सांगितलं ते ठीक आहे की मराठी भाषेचे शब्द जमवावेत तिथं काम तुम्ही करता एवढंच नाही काम करत. त्यांनी मला लेखकांच्या तर्फे विनंती केली की मला मंजूर आहे. माझ्यातर्फे मी एक लेखकांना विनंती करणार आहे त्यांनी पोहोचू अश्मयकांना विनंती की नव्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं काम आम्हाला करायचं आहे. ते जुने अमृतासारखे जे शब्द सांगितलेले आहेत ते शब्द तर आम्हाला वापरायचे आहेत. तुमच्या आमच्या जुन्या पिढीमध्ये माहीत नसणारे अमृताखालचे विचार अजून शोधून काढायचे आणि ते काम आपल्याला अजून मराठी भाषेवर निर्माण करू शकतो आपण. आणि म्हणून डॉक्टर भास्कर पाटलांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे. तिच्या विज्ञानाच्या पाडोगतीचे प्राचार्य आहे. त्यांनी सांगितलं आहे की नवीन शास्त्रीय विचारांचा शास्त्रीय ज्ञानाचं एक नवा इंबला आपल्याला महाराष्ट्राच्या जीवनामध्ये वाढवायचा आहे आणि या सगळ्या विचारांना पोषण करणारे सोडणारे शब्द आणि विचार आणि भाषा तुम्हाला मला निर्माण करायचे ते काम नुसतं भूतकाळावर पाहून जमणार नाही. महाराष्ट्राचं राज्य निर्माण केलं तुम्ही आणि ते भूतकाळाच्या परंपरांना जरूर शिरावर टिकून जर चालायचं आहे तर त्याचबरोबर भविष्य काळातली नजर ठेवून बदलत्या दुनियेची पावलं उठून त्यामध्ये महाराष्ट्राचं मराठी भाषेचं आणि मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांना बरोबर घेणाऱ्या भारताचं हा नेमकं कुठं आहे ते शोधून काढून तुम्हाला तुमचं पोहोचायचं आहे. हा विचार या पुढच्या लेखकांना करतो करावा लागणार आहे. ही गोष्ट त्यांना जरूर सांगू आणि ते काम त्यांना करावं लागणार आहे. बरं जबरदस्त मोठा विचार असं आणि योजनेचं काम हे ते तुम्ही एक मनुष्य करू शकणार नाही. आपण ती भाषण केली त्या भाषणातलं अनेकांच्या अनेक अपेक्षा मी पाहिल्या पण सांगू इच्छितो की कोणी एक मनुष्य करू शकणार नाही. आमच्यासारखी माणसं आपण मोठी माणसं आहे कारण हेच की योगायोगाने सामान्य माणसं मोठी होतात ते मोठे प्रश्न हाताळण्याची संधी मिळते. कदाचित जर हा मोठा प्रश्न सुदैवांचा आधी सुटला असता तर पाठीमागच्या रांगेवरती बसायला माझी जर नेहमीच तयारी होती याच्या पुढे राहिली असणार नाही. पण मोठे प्रश्न ते निवड एक माणसं एक माणसं काढू शकत नाही. त्याच्याकरता शेकडो मोठी माणसं मोठे विचार करणारे लोक कार्यकर्ते विचारवंत निर्माण व्हायला असतात. कुणाकडे एखादा त्याचा फायदा होतो लोकांनी महाराष्ट्राच्या रचनेचा प्रश्न हा निवड संत्रा चव्हाणांनी सोडला याचा आपण सुद्धा तुम्ही समजू नका. त्याच्या पाठ्यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 कोटी जनतेच्या वाढलेल्या तृप्तीच्या भावना होत्या. त्याच्यासाठी अनेक विचारवंतांनी या महाराष्ट्रातले इतर पक्षातलेही कार्यकर्ते आणि त्यांच्या प्रतिष्ठापनाला लागल्या होत्या. त्या सर्वांना एका पद्धतीने एका कामामध्ये गुंतवण्याचं काम एका माळेमध्ये गोवण्याचं काम असा शब्द जर पुन्हा मी वापरायचा असेल तर ते वापरण्याची संधी मला मिळाली. मी केलं याच्याविषयी आम्ही त्यामध्ये त्याचा अभ्यास करू शकणार आहे. म्हणून आपलं चुकीचं मी कधीच मागितलेलं नाही. चुकीचं शरीर आपलं कधी मागितलेलं नाही. कधी मागणार नाही आणि मागून कुणी देत नाही तसं खरं दुसरा व्यवहार असा. परंतु जे आहे ते श्रेय कोणी नाकारू शकत नाही. ती परिस्थिती कधी आपल्याला दाखवण्यासाठी करणार म्हणून ती आपल्याला एक गोष्ट सांगते की एक मनुष्य असा कधीतरी बाजूला काढून त्याला मोठं समजणं हे शक्य होत. कुठल्याही समाजामधला कर्तृत्व मनुष्य हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत. नवनीत ज्याला आपण लोणी म्हणतो नवनीत जरा म्हणतो ते कुठनं येतं दुधात नाही येतं. दुधात नसेल तर लोणी काढून पुन्हा तुम्ही ते तापत ठेवा दिसणार नाही आपल्याला. तर समाज जीवन असं खळखळलेलं असतं त्याच्यामध्ये कुठेतरी आज काही सबस्टन्स असतो काही शक्ती असते त्यातून नवनीत निर्माण होतो. कोणाला नवनीतान असं म्हणतं की माझं ते स्वतंत्र असतील तर कोणी गोष्ट नाही. ही गोष्ट कुठलाही कर्तृत्वान दिसणाऱ्या माणसांच्या जीवनासंबंधी घ्या असं माझं त्यातलं पदार्थाच्या संबंधित अशी माझ्या जवळपासची कितीतरी पहा. आता मला एका परवा मी सकाळी सांगताना राहिलं एक जर सदस्य सांगितलं तुमचे कुणामुळे तुम्ही हे गुण घेतले असं सांगा. म्हटलं फार कठीण गोष्ट आहे. मी माझा एक सिद्धांत आहे कुठल्याही सामाजिक प्रश्नाचं एकेरी उत्तर देणं याच्या अडाणीपणा दुनियेमध्ये करू शकत. एक एक माणसाचं जीवन म्हणजे टोटल कॉम्प्लेक्स इन्सिडेंट इव्हेंटचा जर मांडला तर तो आणखी एका माणसाकडनं मी शिकलो हे सांगणं कठीण होतं, कदाचित कठीण होतं आणि विषयांचं माझ्या घरचा मनुष्य जो 30 वर्ष राजकारणाच्या सगळ्या त्याच्यामध्ये वागला तर तो सगळे आपल्या गांधींच्या म्हणून शिकला असं जर म्हणलं तर ती गांधींची स्थिती खरा असणार नाही. पण किती लोकांच्या मध्ये शिकलो, लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्याच्या पाठीवर कसा हात फिरवावा ते कदाचित ती वसंतराव दादांच्या मनुष्य शिकलो. काय समाजातल्या माणसाच्या दुःखाची कळमळ काय असावी पाहण्याकरता कदाचित मी माझ्या अवतीभोवतीच्या एखाद्या क्षेत्रामध्ये शिकलो. राजकारणातला मुद्देसूद विचार कसा करावा मी रॉयपासून शिकलो, सांगितलं पाहिजे ना माझ्या मिळून जाहीरपणानं स्वीकारले ना. अनेकांकडून म्हणून अनेक गोष्टी माझे मित्र महाजनी यांनी सांगितलं असतं आपल्याला की त्यांच्या आमच्या अशा कितीतरी रात्रीच्या बैठकी झाल्या तर त्याचं काय वर्णन करावं त्यांनी सांगितलं. खरं कितीतरी वेळा मी वाढलो, चर्चा केली आहे, शिकलो, मी त्यांच्याकडून शिकलो. कदाचित थोडंफार एखादी गोष्ट मी त्यांना कदाचित शिकवली असेल सांगता येत नाही. कितीतरी माणसं आहेत आपण एकमेकाच्या मित्रापासून तर 30 वर्षाचं राजकीय यश एक थोडी थोडी लहान सहान गोष्ट नाही. या सगळ्या प्रयत्नात आपण जात असताना म्हणून मी सांगितलं की जर मी जर मोठाच असेल जर असेल तर मी मोठा नाही, मी ज्या कार्यकर्त्यातून वाढलो त्यांच्याबरोबर काम केलं इतकी मोठी आहे त्या कार्यकर्त्यांचा असंख्य मोठा आहे असा माझा दावा आहे. आणि म्हणून मी सांगितलं होतं मला 1957 सालचं वाक्य मला आठवतं की जेव्हा मी वादळात उभा होतो तेव्हा मी सांगितलं होतं आणि म्हणून ते ऋण मला आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही माझी स्थिती गेली तर मला आपलं ऋण आपल्याला परत करायचं माझ्या लक्षात आहे वाक्य आणि तिथं भाषणं माझीच मी जर चालत किंवा मला ते वाक्य वाटलं नाही बरोबर माझ्या मनाची भावना मी सांगितलं होतं. थोडंसं पुरेच सांगितलं होतं की वादळ उठलं पण या वादळामध्ये उडून जाण्यासारखा यशवंतराव पाल्या पातोळ्याचा तयार झालेला नाहीये. कृष्णाकाच्या मातीमध्ये इथल्या संकटामध्ये भाजून तयार झालेली मूर्ती आहे. कुणी वाढवली, कुणी भाजली, कुठल्या मातीचं निर्माण झाली तिथं माझे त्या दक्षिण साताऱ्यामध्ये आणि उत्तर साताऱ्यामध्ये गावोगाव पसरलेले माझे जे साथी सहकारी आहेत त्यांच्याशी कधी झळलो, कधी भांडलो, कधी प्रेमा नवाबलो सगळं काय केलं पण तुझी एक गोष्ट त्यांनी मला कधी प्रेम केलेलं त्या प्रेमात म्हणजे माझी शक्ती वाढलेली आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी परत येतो मला सर्व म्हणजे विचारलं की तुम्ही एवढं मोठं भाषण तुम्ही या सांगलीला गेलं 2 महिन्यापूर्वी आलो आणि एक मोठं भाषण केलं आणि अनपेक्षितपणाने ते एक मोठं भाषण ठरलं असं दिसलं तुम्ही मी वर्तमानपत्रात तुझ्या प्रसिद्धी पाहायला आलं तर मला मुंबईला विचारलं की काय वाटलं असं भाषण मुंबई असेल का म्हणजे करून तुझं पॉलिसी स्टेटमेंट करत तुम्ही सांगलीची सभा काय स्टेशन समोरची गाठली म्हटलं आहे खरं बरं सांगलीच्या मुंबईमध्ये मी गेलो असेल तरी घडून जातो प्रश्न तर मी तर काय त्यातलं कारण आहे त्याच्या की ही जी भूमी आहे इथं ज्या कार्यकर्त्यांच्या संख्याने मिळाला ज्यातून त्यांनी शिकलो, निर्माण केलं, झगडलो, चर्चा केल्या, वाद केल्या त्यातून काही एक प्रवृत्ती एक पिंड तयार झाला आणि ज्या पिढीतून ज्या कार्यकर्त्यांच्या संख्यातून निर्माण झालं त्यांचं हे त्या दुधातनं जर झालंच असलं नवमीतून तयार तर त्या दुधातनं निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये मला परत विलीन झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यांचं ऋण मला त्यांना परत दिलं पाहिजे आहे. म्हणून या दक्षिण सातारा उत्तर सातारा या कार्यकर्त्यांना माझे नम्र अभिवादन देतो. तुम्ही मला आज बोलवलं आणि माझ्या वाढदिवसानंतर निमित्तानं अनेक सद्भावना दिल्या. त्या सद्भावना घेऊन मी परत जाणार आहे. काय आपण सांगितलं ते गोष्ट करूया. माझं काम अजून संपलेलं नाही, कठीण काम अजून पुढे नाही. कठीण काम तर महाराष्ट्राच्या रचनेपासून सुरू होणार आहे. पहिली गोष्ट सोपी होती असं वाटतात. नवीन जे काम सुरू होणार आहे त्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे अनेक विचारी माणसं समोर आहे. काँग्रेसच्या बाहेर आहे समोर काही माणसं आहेत त्यांचं सहकार्य मिळवलं पाहिजे आहे त्या नाही कारण आज लोकशाहीच्या कारभारामध्ये एक महत्वाचं क्षेत्र न्यायानं वागून नुसतं भागत नाही तर न्याय चाललाय अशी भावना निर्माण करावी लागते. लोकांना वाटलं पाहिजे रे की ज्ञान चाललंय तर कालची दुनियाने गुणवले कुठे जे काम करतात तर समोर पहा चांगली माणसं आहेत विरोधी पक्षात ही चांगली कर्तृत्ववान हुशार बुद्धिमान माणसं आहेत त्यांनाही हे पटवून त्यांच्या बरोबरीने त्यांना साथीने घेऊन चालायचं आहे ते कठीण काम सुरू होणार असतात तिथे व्यक्ता करण्यासाठी माझी जिंदगी असं मानत नाही परंतु ना सल्ला मस्त देण्याचं काम तर मला करावं लागणार आणि म्हणून यावेळी मी गेल्या खेपेला असं बोललो होतो मला असं आठवत मी गेल्या खेपेला तरी बऱ्याच वर्षामध्ये जाणून बुजून वाढदिवसाच्या प्रति उत्सुक गेलो होतो मला गेल्याच वर्षी भावना झाली होती कारण ते सांगतो आपल्याला बोललं लागेल लागणार मी गेल्या मार्च महिन्यामध्ये त्याच्यामुळे कठीण माझ्या मनात स्थिती सर राजकीय दृष्ट्या मी असं पाहत होतो की जवळजवळ अशा विद्या जाणून बुजून विचारपूर्वक अशा परिस्थितीत शिरलो होतो की तो माझा मला चक्रव्यूह वाटायला लागला मी माझं स्वतःची ऑपरेशन करून घेणार होतो तर माझ्याशी भावना निर्माण झाली की आपण या दिवशी आपल्या आईजवळ असा असं जर दुसरा स्वभाव असले आपण मला असा प्रसंग आला म्हणजे माणसं असं असं माझ्या मनाशी आलं आपण तर फार अंदाजी घरो जातो वगैरे असं काही नाही माझ्या मनात विचार आला की माझ्यासाठी प्रार्थनेची जरुरी आणि म्हणजे खरं आहे की माझ्या आईजवळ जवळ एक दिवस काढावा किंवा आमच्या दुनियेपासून बाजूला वर्तमानपत्र चर्चा वाटाघाटी राजकारण या सगळ्या दंगलीपासून कुठेतरी दूर एखादा दिवस घेऊन काढावा म्हणून मी गेल्या क्षेत्राला पण काही शेवटी मी ते करू शकलो नाही मित्र स्नेही इष्टमित्र आणि गर्दी केली आणि एकदा समारंभ घेऊन चालो आणि त्यामुळे झटपीशी माझ्या तोंडातून बाहेर पडलं की मी कसं विवाहात आहे असं मला वाटतं आईकडे यासाठी आलो की चक्रविवाह शिरण्याची अक्कल शिकलोय तिथं बाहेर पडायची काय शिकलोय नाही आता आईलाच माहिती आहे अशा भावने मिळालो आज कुणाचाही भेद न करताना तो चक्रव्यूह संपलेला असं दिसतंय एवढं मला आपल्याला सांगितलं पाहिजे आणि माझ्यांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं मी आज याच पार्श्वभूमीवरती या नव्या राज्याची भूमिका सांगत असतो त्या मी नवीन राज्य आणलंय असं म्हणायला आता हरकत नाही आपण ते भाषेसंबंधी नाही ना तक्रार करणार म्हणजे अजून कायद्यानं येणार आहे पण मी आणलंय म्हणजे अंतर कारण नाही गोष्ट अत्र होती झाली आहे पण आलं असताना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या वेळी ज्या मर्यादांनी आमच्या मनाशी राखून ठेवल्या होत्या त्याची ही मर्यादा होती म्हणजे कित्येक मित्र माझ्यावरती रागवलं तू करू काय स्वभावाला काही दोन उपाय नाही माझा स्वभाव असा आहे आणि मला असं वाटतं की नियोजनात तत्वचिंतन करायचं असेल त्यांनी नाही या प्रश्न या फंडात मी म्हणतो अशा पद्धतीने नाही विचार करू पण जरा राजकारणामध्ये लोकांना सल्ला देऊन त्यांचं मार्गदर्शक पाहिजे जेव्हा जबाबदारी आहे असं तो मानतो मनुष्य त्यानं कुठलाही प्रश्न हातात घेता क्षणी त्याच्या तात्विक मर्यादा त्याला समजल्या पाहिजे आपल्या शक्तीच्या मर्यादा त्याला समजल्या त्या तात्विक मर्यादा आणि शक्तीच्या मर्यादा ज्याचा जो स्पष्ट असत नाही तो राजकारण आपलं मार्गदर्शन नाही करू शकत असं माझ्या भावना आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न जेव्हा गोत्यात जातो असं मला दिसलं तो चालला होता तर तत्वाने चालला होता की एक भाषिक राज्य या भारतात होतात ना आम्हाला का नाही होतात आम्हाला आणि आमची आम्ही घोषणा तर केली होती मागितलं होतं तर हा प्रश्न काहीतरी ऐतिहासिक अपघातानंतर काही गोष्टी घडतात त्याचा काही ऐतिहासिक अपघाताचा प्रसंग डोळ्यापुढे दिसता क्षणी मला या प्रश्नांच्या आणि या मार्गाच्या मर्यादा सुद्धांसाठी मी पहिली मर्यादा सांगितली होती याची मर्यादा एक आहे की आम्हाला हा प्रसंग सोडायचा असेल तर तो शेवटी भारत निष्ठेत सोडला पाहिजे आणि हा प्रश्न आणखी मी दोन तीन मर्यादा सांगितलं पण त्याचा आता इथं तो प्रश्न करते जाणार त्यात नाही असं फरक आणि ही गोष्ट म्हणजे आपल्याला अशासाठी सांगतो की आज जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सुटलाय तेव्हा ती भारत व्यक्तीची जी आमची मूलभूत भावना आहे ती आम्ही कायम ठेवलेली आहे कारण आज मुंबई शहरामध्ये बाकीचे अनेक वाद आहेत जीएसटीचा वाद आहे आरएचा वाद आहे आणखी लाख वाद ते मुंबई शहरामध्ये आहेत पण मुंबई शहरामध्ये तर कुठला वाद नसेल आज तर तो मुंबईचा वाद शिल्लक राहिलेला नाहीये. आज पाच वाटी मुंबई काय करायचं, मुंबईचं काय व्हायचं, हा काही वाद राहिलेला नाही. मला सिंधी भेटतात, गुजराती भेटतात, मारवाडी भेटतात, सगळे भेटतात आणि मित्र पण भेटतात आणि सांगतात फार बरं झालं बरं की तुमची मुंबई तुम्हाला मिळाली. आता आम्हाला सांगा आम्ही काय केलं पाहिजे मुंबईसाठी. चांगलं मी सुद्धा आय टेक देम ॲट देअर वर्स्ट ज्याला म्हणतात तसं की त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द खरे धरून चालले पाहिजे तो मार्गच नाही. तर मी ही गोष्ट आपण अशा सांगतो की आज जेव्हा मी गुजरात आणि महाराष्ट्र जसं की वाटणी चालली असते तर आम्ही नवीन दोन शेजारी राष्ट्र जन्म घेतो. हा जो एक नवीन फरक झालेला आहे तो फरक लक्षात घेऊन महाराष्ट्राला पुढची वाटचाल करायची. म्हणून प्रत्येक प्रश्न आणि म्हणून मला एक गोष्ट सांगितली राजेला की याची आवश्यकता आहे की पुन्हा हा या गोष्टीची मर्यादा जसं समजलं पाहिजे. दुसरी गोष्टी जर की जेव्हा तुम्हाला तुमचं इप्सित महत्वाचं असं जेव्हा एखादं काम अंगावरती पडतं तेव्हा अवतीभोवती अकारण संशयाने बाधाराम आहे. जहा आपण जसं आमच्यावर जसं करणार आहे आणि दिल्ली आमच्यावर अशा पद्धतीने बनणार आहे आणि गुजरातच्या मनामध्ये कदाचित ठेवायचं आहे आणि आमच्या काही कदाचित असेल या आत्मविश्वासाच्या अभावाच्या दृष्टीने मी आमच्या प्रश्नावर बाधा आणणार आहे. आत्मविश्वासानं आपली शक्ती कोणती ती शक्ती समजली पाहिजे आणि शक्तीच्या बरोबरीने आमच्यामध्ये असणारे दोष कोणते आहेत त्याची मोजत आपल्या मनाशी घेतली पाहिजे आणि या दोन्हीचा हिशेब मनाशी मांडून आम्ही आमची पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून आज अतिशय आवश्यकता आहे ही गोष्ट सांगितली तुळशीदासजींनी का सांगितलं की आम्हाला आमच्या पक्षाचं सरकार नाही. मी असं पाहिलंय माझ्या गेल्या 30 वर्षाचा जो आहे कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडे लोक असतात, बहुसंख्य जनता ही पक्षांच्या बाहेर आहे असं माझं स्वतः सांगायचं. तिथे आमच्याच एका पक्षाची बांधली गेली असं या लोकांना एक मार्ग युक्त आहे आणि चांगला मार्ग आहे ते पटवण्यासारखं काम करण्याची जबाबदारी त्याच्या चांगल्या पक्षावरती. जो पक्ष हे करतो तो पक्ष यशस्वी होतो राजकारणामध्ये असा आतापर्यंत आणतो आहे आणि हा तन्मयच्या पुढे राहणार आहे. तुम्हाला ही गोष्ट ज्याला राजसत्तेची जबाबदारी या महाराष्ट्रात घ्यायची आहे त्या पक्षाला हा जो बहुसंख्य समाज आहे मी सांगतो की माझ्या गेल्या 3 वर्षाच्या कामातलं माझं हे मार्गदर्शक सूत्र होतं. आमचा पक्षवाला काय म्हणतो त्यापेक्षा या सगळ्या पक्षांच्या बाहेर म्हणून काही जी एक जनता आहे तिचं काय अंदाज आहे ते पाहून शहाण्या पक्षानं आपलं धोरण ठरवावं, शहाण्या राज्यकर्त्यानं आपलं धोरण ठरवावं. माझ्या कामातली माझ्या कामाचं जर तुम्हाला काही ट्रेड सिक्रेट जर पाहिजे असेल तर मी देऊन ठेवतो कारण ते माझं राजनीतीचं नाहीये. की हा जो बहुजन समाज तो बहुजन समाज राजकीय अर्थानं मी शब्द वापरत नाही बरं अर्थात नाही. तुम्ही जेव्हा बहुजन समाजच्या अर्थाने वापरता त्या अर्थाने वापरत की असा जो स्वतंत्र मनानं विचार करतो असा जो समाज आहे जो कुठल्याही पक्षाला बांधला गेलेला नाही की आमच्या वर्तमानात काय लेखायला आहे ते आपलं मत असं मानणारे जे लोक ते पक्षवादी लोक असं म्हणतात. विशाल सह्याद्रीत काय आले ते खरं असं मानणारा एक वर्ग आहे. केसरीत काय आले ते पहा बरं काय केसरीने म्हटलं ते आपलं म्हणणं असलं पाहिजे असं म्हणणारे लोक. न्यू एज मध्ये काय म्हणणं आलंय पहा, साधनेमध्ये काय आलंय पहा. मी आपलं उदाहरणाकरता करतोय याच्यापेक्षा समोर आलेला प्रश्न आणि समोर आलेली माणसं यांची आपल्या दृष्टीनं परीक्षा करून तराजूमध्ये तोलून विचार करण्यावर अशी जी माणसं असतील त्यांचं म्हणणं मग त्यासाठी कुठल्याही आमच्या पक्षाला न बांधलेले आमच्या महाजनींच्या लोकसत्तेसारखं आहे की काय म्हणते पहा, त्या बाकीच्या लोकांची म्हणण्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या पहा त्यांचं काय म्हणणं आहे. हे तपासून पाहण्याची दृष्टी समाजामध्ये वाढती आहे. मी आपल्याला सांगू ही दृष्टी वाढत राहिलेली आहे आणि ही जी दृष्टी आहे या दृष्टीचं महत्व समाजामध्ये वाढणार आहे आणि त्या दृष्टीने काम करायचा आणि प्रयत्न केला पाहिजे. त्यांना जे पसंत होईल ते महाराष्ट्राला पसंत होईल, ते देशाला पसंत होईल असं मानून आम्ही करायचा प्रयत्न केला पाहिजे आहे. आणि मी असं मानतो की महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने जर विचार सगळ्या पक्षांना करायचा असेल तर त्यांनी कृपा करून मी जो हा समाज सांगतोय या समाजाला काय आवडेल आणि त्याला काय आवश्यक आहे ते पाहण्याचा जर प्रयत्न केला तर मला मदत केली जाणार आणि हा समाज माझे स्वतःचा समाज आहे की हा समाज ही गोष्ट तुषार पवारांनी जर सांगितली त्याला ही गोष्ट हवी असं मी मानतो. तो दबलेला समाज आहे, तो दलित समाज आहे, तो न बोलणारा समाज आहे, मोठा समाज नाही आहे तो, पण त्याला अजून बोलायचं धारष्ट होत नाही, पण त्याच्या मनामध्ये चित्र निर्माण झालंय, त्याचं स्वप्न रंगलेलं आहे मनामध्ये, ते स्वप्न समजून घ्यायचा प्रयत्न करून त्याला रंग रूप देऊन त्याला मूर्तिमंत स्वरूप द्यायचं हे काम तुम्हाला मला या तुमच्या या दिवसामध्ये करायचंय. मी आपण दिलेले सगळे हे आशीर्वाद, सगळे हे गुणवर्णनपर भाषण मी अर्धा समजतो. या प्रयत्नामध्ये लागण्याचा माझा प्रयत्न राहील, माझे दोष त्याच्यामध्ये मी न येऊ देण्याचा प्रयत्न करेन, तुझ्यासाठी जास्त काय चांगलं वाटतं मी माझ्याकडून प्रयत्न करत नाही. पण जर कधी दोष आले तर मला सांगायला पण घाबरू नका, जसं आपण मला चांगलं म्हटलं तर आपण चांगलं म्हटलं तर तुम्ही जर मला कधी वाईट म्हटलं तर मी नाही मनात लावून घेणार, कधी नाही दोष येणार. कारण मी एक मानलं नेहमी सांगतो की मुलाला मारण्याचा अधिकार कच्च्या आईचा असला पाहिजे. अवतो आयचा तर नाहीच नाही, पण बापा सुद्धा नाही असं मी मानतो. मला उद्या कायद्यात करायचा प्रसंग आला की मुलांना कोणी मारा, खरं कोणीच मारत नाही पण म्हणजे हेडमास्टर सुद्धा नाही बरं पाहून कोणी नाही मारता कामा मुलांना. पण जर ते मारायचंच असलं तर फक्त सख्यायनं मारा. त्यातरी जर मारलाच पाठीवरती एखादा झपाटा तर दुसऱ्याच क्षणी ज्याला लागलं त्याच्यापेक्षा ज्यानं मारलं तुझ्या डोळ्यात पाणी येतं, ते मुलाला लपवता तिथं मुला हा सख्या येतात. ही गोष्ट जनतेची आहे. आम्ही लोक घाबरतो नाही, लोक रागावले होते म्हणजे की लोकांच्या होती, लोक रागावले तर म्हणजे माझी खात्री होती. पण मी पाहतो, मी अनुभवत आहे, माझ्या स्वतःचा अनुभव गेल्या 4-5 वर्षातला याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. खूप रागावले होते लोक, मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी तिथे लोकांच्या नसं रागवतो. माझ्या मनात विचार मला एवढंच वाटत असं की आपल्याला जी बरोबर दिसती गोष्ट आपण लोकांना सांगितली पाहिजे, काय करा राहत नव्हतं ना. पण माझी अशी खात्री होती की जर लोकांचं पटलं कदाचित खरं, कोण जाणे ह्या इतक्या लवकर खरं झालं असं मलाही वाटलं नव्हतं मी सांगू इच्छित असं. कोण जाणे कदाचित आपल्या म्हातारपणापर्यंत जर खरं झालं तर कदाचित लोकांना पटेल. त्याच्या लवकर खरं मी पाहतो अनुभव की जे रागावले लोक होते ते इतकं प्रेमाने जवळ करतात, नाही तर सख्या असं नाही आपल्या दुसरं काय नाही. मला परवा एक अनुभव आला, मी मराठवाड्यात गेलो होतो दौऱ्यावर, आता सांगितलं देवीसिंग चव्हाणांनी, मी दौऱ्यावर गेलो होतो. खूप लोक सभाला रंग जमतात ना, अनेक ठिकाणी हार बीर घालतात, भेट राहिली प्रेमाचं झालेलं असतं. पण मी एका मराठवाड्यात एका छोट्या तालुक्यातनं प्रवास करत चाललो होतो, पैठण तालुका नाथांचा तालुका. एका छोट्या गावाची जरी 5-25 घरांची वाडी असेल, तिथे 10-5 माणसाची आपली बसली होती, 2-4 मुलं बसली होती, 2 म्हातारी माणसाच्यामध्ये होते. अशी गाडी तर फार जोरानं जातात मिनिस्टरच्या गाड्या. मला काय वाटतं कोण नाही, मला वाटतं की आपण इथं थांबलं पाहिजे. कोणी तिथे हार घेऊन उभे राहिले नव्हते, कमांड नव्हती, काही नव्हती. म्हटलं पाहूया आपण, आता जर अजूनही फार फार उशीर काही झालेला नाही, 10-5 मिनिटं उशीरा झाला, आपण चौकशी करून द्या मंडळी का बसते. आणि गाडी थांबवली, 2 म्हातारी माणसं राहिले, म्हणले की चवड्यांची गाडी जा. म्हणजे हो चवड्यांची गाडी, म्हणजे खाली झालो. म्हणजे काय हवं, मला वाटतं कदाचित ती तक्रार अर्ज बिर्ज असेल आपण झाला. त्याची मंडळी बसली होती अशी की असं वाटत की यांचं कितीतरी गाराणं कोणाला जर सांगायचं आणि आपण जर आलो तर ऐकलं पाहिजे या भावनेने मी गाडी थांबवली. म्हणलं हो मी चव्हाण ते सांगायचं आपणाला. आपल्या म्हाताऱ्या माणसानं कापत कापत छान जण आपली पिशवी, मला वाटतं त्या पिशवीचा हा अर्ज पाठवून आपल्याला देतोय म्हणून मी असा हात पडकून उभा राहिलो. काय देतो त्याने काय काढलं ते त्यांना सांगा. त्यांनी अर्ज नाही काढला, त्यांनी फुलांचा हार नाही काढला, त्यांनी सुतांचा नाही हार काढला, त्यांनी 10-5 एक रुपयाच्या नोटानी बांधलेल्या खार छोट्याचा कागदावर. मी चकित झालो. मला वाटतं कोण जाणे बघ या मराठवाड्यामध्ये हैदराबादच्या जुन्या राज्यामध्ये अशा नोटा घ्यायची पद्धती असते तर कोण जाणे. मी जरा घाबरलो माझ्या मनाशी. मी त्या सांगितलं आजोबा तुम्ही मला अर्ज द्यायला तुम्ही पाहत होतो, तुम्ही हे काय देता, मी या पैशाचं काय करू. तर त्यांनी मला सांगितलं बाबा म्हणजे तुझ्यासारखा पुत्र व्हा ही इच्छा होती, कुत्रा खाऊला पैसा आणले. मी सांगतो मी पितृवंशीत आहे, माझ्या लहानपणी माझे वडील राहिले. या वयातही आपल्याला समजून घेऊन गेला भंडारा मनुष्य. या भावनेने माझं मन धरून आलं, माझ्या आतून एक थांबू शकत ते कसंच लक्षात. मराठी सांगितलं त्याप्रमाणे हे मातेचं हृदय जनते गौरवाचं असत असं असत. आणि म्हणून जनता रागावलं तरी मला जसं माझ्या लक्षात आहे तसं आनंद प्रेम घेण्याची आणि आठवण माझ्या मनात जनतेच्या प्रेमाची आहे. आणि ही जनतेच्या प्रेमाची लक्षण आणि शक्ती ज्याच्याजवळ आहे तो समर्थ मनुष्य बनतो असं माझी शक्ती. मला कशाची शक्तीची जरूर नाही, माझा विचार बरोबर आहे ही भावना जर माझ्या मनाशी असेल. आणि ज्यांची शेवटी चाकरी करायची आहे, ज्यांची सेवा करायची आहे, त्यांची जर ही भावना असेल, ते प्रेम असेल, तर आणखीन परमेश्वरला काय मागायचं. मुख्यमंत्रीपद नाही मागायचं, माझी नाही प्रतिज्ञा की मुख्यमंत्री झालं पाहिजे. मी सांगू इच्छितो आपल्याला, आजही सांगू इच्छितो. अशा प्रसंगी मी तुम्हाला आलं की संयुक्तमयीच्या माझ्या मित्राने अग्रलेखात लिहिलं आहे की आमची अशी इच्छा आहे की यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे 7 वर्ष मुख्यमंत्री राहिले पाहिजे. माझे चांगले मित्र आहेत, व्यापारी आहेत पंतप्रधान. माझी नाही आता, माझी आकांक्षा अशी आहे यापूर्वी की संयुक्त महाराष्ट्राचं राज्य हे भारतांच्या शक्ती वाढवणारी एक जबरदस्त शक्ती बनली पाहिजे आहे. आणि ती शक्ती देण्याचं काम मंत्रिमंडळामध्ये नसणाऱ्या माणसाने दिली पाहिजे आहे. त्यातला जर मी खूप शकलो तर त्याला मी की अगदीच आपलं तोंड देखलं बोलतो असं आपण समजू नका कसा करून की माझ्या मनातली ती माझ्या मनातली ती इच्छा आहे. कारण मी असं मानतो की राज्य जी वाढतात ते राज्य चालवणाऱ्या माणसांच्या पेक्षा राज्य शक्तीच्या बाहेर जी माणसं असतात ते ज्या परंपरा आणि ते ज्या शक्ती निर्माण करतात त्यांच्या पुण्याने राज्य संपतात. म्हणून मी हे माझा विचार हे माझं तत्व मी नाही कधी बोलणार. मला जे पाहिजे ते मिळालं मला सांगितलं तुम्हाला. हा जो अनुभव एक छान खाऊला पैसे देणारा मराठवाड्याच्या अनोख्या भूमीमध्ये मला माझा पिता भेटला असं जेव्हा वाटलं त्याच्यासाठी मी आणखीन काय मागायच. मला आणखीन काय माझं मला मिळालं आहे माझी भावना. माझं मन तृप्त आहे व्यक्तीला, माझं मन तृप्त आहे व्यक्तीला. अतृप्त आहे, असंतुष्ट आहे. मग सांगितलं ज्या घरांची त्या सैन्याची त्या अज्ञानाची त्या गरिबीची आठवण झाली म्हणजे मन रागाने उठतं दाखवतं नाही. पाडलं पाहिजे राहिलं, बदललं पाहिजे. आणि असं बदलणाऱ्या जगातून एक साधन शक्ती म्हणजे राज्य हे जाऊन पाहिलं त्याच्या राज्याचा मग कसा उपयोग करायचा आहे त्या मला विश्वास करायला. तर मित्र आणखी काय सांगू, मी तुम्हाला माझ्या मनातला जो भाव आहे तो सांगितलं. तुमचं हे प्रेम ठेवा, त्याची जरूर लागेल मला वारंवार. दादांचे मी आभार कसे मानू, माझ्या प्रशब्द नाही. दादा म्हणजे आमच्या दक्षिण साताऱ्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं जे माझ्यासह ते शक्तीचं ठिकाण आहे. दादांनी माझं घर दुसरं मी सांगितलं सातारा जिल्ह्यामध्ये, मी दक्षिण साताऱ्यामध्ये सांगलेलं. त्यांनी आज त्यांच्या घरामध्ये आणून मला मोठी शक्ती देऊन परत चाललं. तुम्हाला कल्पना नाही. एवढं सांगत आपल्याला की मला इथून आपले सगळे चांगले आशीर्वाद घेऊन एका कठीण कामात असं जायचं तेव्हा आपल्या आशीर्वादांची खाल करत नाही. दक्षिण सातारा, उत्तर सातारच्या, रत्नागिरीच्या, कोल्हापूरच्या, सोलापूरच्या, ठाण्याच्या, पुण्याच्या कितीतरी कार्यकर्त्यांनी तुम्हाला सत्ता दिलेलं आहे. त्यांचा मी अतिशय आभारी आहे. माझे मित्र आल्याच्या सूचना माझ्यासमोर बसले. काल संध्याकाळी मी आल्यापासून मला कल्पना नव्हती की त्यांच्या मातोश्री चारपाची सगळे वाढले. पण आज दुपारी मला तिसऱ्या माणसाकडे कळतं, पण त्याने आपल्या चेहऱ्यावरती आपलं दुःख नाही दाखवलं, आपल्या आईचं दुःख दाखवून त्यांनी माझ्या प्रेमाने भाऊ बंधुभावाने स्वागत केलं. मी त्यांच्या शब्दाने या मंडळीने जावा मागत नाही, माझ्याजवळ शब्द नाही, मी जर साहित्यिक असतं तर बरं झालं असतं असं अशा वेळी वाटायला असतं. तिचा शब्दसंपत्तीचा असा वैभवाचा असा असा उपयोग केला असतो की ते पाहू नका. आपण ही सगळी शोधा सांगली शहराने, कार्यकर्त्यांनी, जिल्ह्याने केली आणि माझ्यावरती हा जो प्रेमाचा वर्षाव केला त्याच्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. तर सकाळी मी माझ्या वाढदिवसा संबंधी सांगितला विचार मी अजून बदललेला नाही, असं सांगायचं का आपण सांगितलं सगळे आपल्या वाचनसुद्धा. मी एवढंच करेन की मी कुठेही असलो तर तुमच्या सदिच्छा तुमच्या सद्भावना माझ्या पाठीशी आहेत. मी परमेश्वर एवढीच प्रार्थना करत राहीन की त्या सदिच्छा आणि सद्भावना यांना पात्र बनण्याची शक्ती त्यांनी मला दिली पाहिजे. जय हिंद.